शर डाळ्या गुरु आशीष देई उतरवाळ्या सहु शिष्य
घटना सांभळो।